नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 2023 वर्साचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयतल्यो. आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवाच्या सहकार्यान आयज 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयतले. ओदिशा, छत्तीसगड, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर उदेंतेतल्या राज्यात दिसभर मध्यम ते उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. सध्याची फिडे बायला बुद्धिबळ विश्वचषक विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखाक 31 ऑक्टोबराक गोंयात सुरू जावपी फिडे विश्वचषक 2025 खातीर वायल्डकार्ड एंट्री मेळ्या. आता पुराय खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 उक्तावण करतले. उक्तावण सुवाळ्याक गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्य उच्च आणि तंत्रीक शिक्षण मंत्री ऋषिकेश पटेल हजर असतले. राज्य शिक्षण खात्यान आयोजित केल्या 2 दिसांच्या कार्यावळीत 1000 परस चढ स्टार्टअप, 5000 नवनिर्माण करपी, 100 उद्देग मार्गदर्शक, 50+ व्हेंचर फंड आणि मुखेल धोरण निर्माते एकाच माचेर असतले. तशेंच स्टार्टअप इंडिया, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान वेचून काढिल्ले 20 राज्यातले 170वे स्टार्टअप आणि संरक्षण उत्कृष्टताये खातीर नवकल्पना ह्या परिषदेत दाखयतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत 2023 वर्साचे 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दितल्यो. ह्या निमतान अभिनेतो, दिग्दर्शक आणि निर्मातो मोहनलाल हांकां सिनेमा मळार सगळ्यात उचेली मान्यताय मेळिल्लो दादासाहेब फाळके पुरस्कार दिवन भोवमानीत करतले. फिल्म निर्मिती, कथा आणि अभिनयातल्या उत्कृष्टतायेचो गौरव करपा खातीर 2023 वर्साचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वेगवेगळ्या विभागांनी दितले. सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पुरस्कार 12वी फेल ह्या हिंदी सिनेमाक दितले, जाल्यार सर्वोत्कृष्ट हिंदी वैशिष्ट्यपूर्ण फिल्म पुरस्कार कटहल, अ जॅकफ्रूट मिस्ट्री ह्या सिनेमाक दितले. 11 वर्सां फाटी सत्ता हातात घेतले सावन देशा खातीर सेवा आणि सुशासनावरवी परिवर्तन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सपन आशिल्ले. ह्याच दिकेन मारिल्ले पाऊल आणि ताचे विशीं हो आसा आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट.
मेट्रो ही आता भारतांतली फकत येरादारीची पद्धत न्हय, तर महत्वाकांक्षा नवनिर्माण आणि शाश्वत शारी जिणेची नदर झाल्या. हाका लागून भारताच्या वाढीच्या काणयेच्या काळजातल्यान स्पंदन करपी जिवीत रेखा झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत आता संवसारातले 3रे व्हडले मेट्रो नेटवर्क म्हणून अभिमानान उभे आसा, जे शारी संक्रमण विस्तारांतल्या नेटान जाल्ली उदरगत दाखयता. ह्या म्हयन्यात कोलकत्तान मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उक्तावण करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2014 वर्सा पयली देशांत फकत 250 किलोमीटर मेट्रो मार्ग आशिल्ले, ते आयज भारतान मेट्रो नेटवर्क 1000 किलोमीटरा वयर वाढला अशे नदरेक हाडले.
2014 से पहले देश में सिर्फ 250 किलोमीटर ही मेट्रो रूट था. आज देश में मेट्रो रूट 1000 किलोमीटर से भी ज्यादा का हो गया है. ये सारे काम ईज ऑफ ट्रैवल को बढ़ाने वाले हैं, साथ ही 21वीं सदी के भारत को 21वीं सदी के ट्रांसपोर्ट सिस्टम की भी जरूरत है.
शारी वाठारांनी सरकार दर एका नागरिकाक दर्जेदार घरां मेळून स्वाभिमानाचे जिवीत सुनिश्चित करता. फाटल्या 11 वर्सांत सरकारान शारांनी परवडपी घरां दिली. 1 कोटी वयर 16 लाखां वयर घरां मंजूर केल्यात आनी 93 कोटी वयर घरां पुराय जाल्यात. गुजरातांतल्या वडोदरा हांगाच्या कमलान PMAY अर्बन खाला घर मेळिल्ल्यान खोशी उक्तायली.
भाड़े पे मकान पे रहती थी और वे बहुत संघर्ष करती थी कि मुझे अपना मकान मिल जावे, लेकिन जहाँ भी देखने जाती थी वहाँ 10 लाख 12 लाख, क्योंकि हम लारी चलाते थे तो इतनी कमाई थी नहीं. तो हमने फिर रेडियो में सुना आवास योजना के, तो फिर हमने फॉर्म भरा, उसमें से हमको मकान मिला. तो हमको बहुत अभी खुशी है ये मकान में आके, हम बहुत खुश है 3 लाख में हमको ये मकान मिला है. मैं शुक्रिया अदा करती हूँ प्रधानमंत्री का.
प्रवाशांचेर मेट्रो सुविधा दिवप ते लोकांक घरां दिवपा मेरेन सरकार शारांतल्या जिणेचो दर्जो वाढोवपाक लागला आनी इज ऑफ लिव्हिंगाची दृश्टी पुराय करता.
आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवाच्या सहकार्यान आयज 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयतले. ह्या कार्यक्रमाचे उक्तावण केंद्रीय आयुर्वेद राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांच्या हस्तुकी जातले, तर केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक हे ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले. ह्या वर्साचो माथाळो लोकां खातीर आयुर्वेद गिऱ्या खातीर आयुर्वेद ह्या उत्सवात राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांचे सादरीकरण, AIIA गोवा हांगा नवीन रुग्णालय सुविधांचे उक्तावण आनी थळाव्या रान भाज्यांचे प्रदर्शन करपी रान भाजी उत्सवाचो आस्पाव आसा. देश का स्वास्थ्य परीक्षा ही देशव्यापी मोहीम, द्रव्य डिजिटल पोर्टल आणि समर्पित आयुर्वेद अचीवर्स वेबसाईट यासहित खूपशे नवीन उपक्रम सुरू करतले. प्रकाशन आणि संशोधन प्रोटोकॉलाची मालिकाय प्रकाशित करतले. आधुनिक भलायकी सेवा आणि शाश्वततेमदी आयुर्वेदाची भूमिका मुखार व्हरपाक शैक्षणिक संशोधन आणि उद्योग भागीदारां वांगडा समजिकायेच्या कबलातीचेर सोय करून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सहकार्य घटमूट करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑक्टोबर 2022 वर्सा सुरू केल्लो रोजगार मेळा देशभरात रोजगार निर्मिती वाडोवपाच्या दिकेन एक मुखेल पावल आसा. ताचे विशीं हो आसा आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट.
फाटल्या 11 वर्सान खर निर्धारान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सरकारान देशभरान परिवर्तनाची बियां पेल्यात. नागरिक केंद्रीत सुधारणा वरवीं जिवीत सादें सोंपें आनी लोकांच्या काळजाक लागीं दवरलां, खास करून आडनदर जाल्ल्या लोकांच्या काळजाक. ह्या यत्नांचे केंद्रबिंदूर परवडपी खरा आसात.
आवर सिटीज कॅन नॉट प्रॉस्पर विदाउट अवेलेबिलिटी ऑफ अफोर्डेबल हाउसिंग. रियलायझिंग दिस, वी लॉन्च द हाउसिंग फॉर ऑल प्रोग्राम इन 2015. आय एम हॅपी टू नोट दॅट वी आर वेल ऑन अवर वे.
ह्या दृष्टिकोनान मुखार सरून सरकारान दोन व्यापक उद्दिष्टां मांडल्यात. ते म्हळ्यार दर्जेदार घरां मेळोवपाची खात्री करपा खातीर प्रधानमंत्री आवास येवजण शारी आनी प्रधानमंत्री आवास येवजण ग्रामीण. ह्या येवजणे खाला 1.5 लाख कोटी रुपया परस चड मोलाचे 7500 वयर प्रकल्प पुराय जाल्यात. अमृत आनी अमृत 2.0 लाखांनी निवळ उदक आनी गटर जोडणी, हजारांनी कायाकल्प केल्ली पाचवी सुवाती आनी उदकांची कुडी, ऊर्जा कुशळटाय आशिल्ली LED वरवीं रस्त्यांचेर उजवाड घालतले. ते भायर उजाला येवजणेतल्या LED बल्बांनी राष्ट्रभरांतल्या घरांक उजवाड घाला. प्रधानमंत्री उज्ज्वला हाच्या काळान निवळ रानप वास्तवान रुपांतरीत जाले. गावांक आतां जल जीवन मोहिमेच्या माध्यमांतल्यान निवळ उदकाची पुरवण जाता आनी शारी आनी गांवगिऱ्या वाठारांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या नितळसाणीन लखलखता. मध्य प्रदेशांतल्या चिंदवाड्यांतल्या जल जीवन मोहिमेची लाभार्थी सुनीता हांणी आपलो अनुभव सांगला.
पहले हमें पानी की समस्या होती थी, हम 1 किलोमीटर दूर से कुएं से पानी लेकर आते थे. अब जल जीवन मिशन द्वारा हमें टोटी वाला नल घर में मिल गया है. इससे हमें घर बैठे पानी मिल रहा है और हमें समय की भी बचत होती
है. गावा हुकून कॉन्क्रीट नल आणि उजवाडा वरवी भारत स्थिरपणान आपलो फुडार गाठता. जय सन्मानीय जीविताचे फकत आश्वासन दिनात पण ते जगतात.
नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या गरीब तरणाटे शेतकार आणि बायलांप्रती सेवेच्या दृढ संकल्पाचे प्रतीक असा. GST कपात झाल्यान जावपी फायद्याविषयी मंत्री किरेन रिजिजू हे उलयले. भारतीय हवामान खात्यान आज ओडिशातल्या काही सुवातांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. छत्तीसगड, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर उदेंतेतल्या राज्यांचेरूय दिसभर मध्यम ते उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय असा. खेळात सध्याच्या फिडे बायलांचे बुद्धिबळ विश्वचषक विशेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखाक 31 ऑक्टोबराक गोंयात सुरू जावपी फिडे विश्वचषक 2025 खातीर वाईल्ड कार्ड एंट्री मेळ्या. 31 ऑक्टोबराक गोंयात ही सर्त सुरू जातली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गांधीनगरांतल्या महात्मा मंदिरांत स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लींत 2023 वर्साचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटयतल्यो. आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवाच्या सहकार्यान आयज 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयतले. सध्याची फिडे बायला बुद्धिबळ विश्वचषक विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखाक 31 ऑक्टोबराक गोंयात सुरू जावपी फिडे विश्वचषक 2025 खातीर वाईल्ड कार्ड एंट्री मेळ्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां ऐकूंक मेळटले. आज सांजे 6:30 वरांचेर नमस्कार।